भारी आहे ग मया अग पडू तिच्या गपा